द्वितीय सर्ग राक्षसांच्या राज्य स्थापनेचे विवरण। श्री महादेव म्हणाले, हे पार्वती, श्रीरामांचे वचन ऐकल्यावर अगस्त्य मुनी अतिशय आनंदित झाले आणि तेथे त्या राज्यसभेमध्ये सर्व सभासदांसमोर ते सांगू लागले। पुढे काही काळ गेल्यावर वित्रेश्वर कुबेर हा पुष्पक विमानात बसून अकस्मात पित्याला भेटण्यास आला। महा तेजस्वी आणि महासामर्थ्य संपन्न अशा कुबेराला पाहून कैकसी राक्षसी आपल्या रावण या पुत्राजवळ जाऊन म्हणाले, बाळा, आपल्या तेजाने तळपणाऱ्या या धनपती कुबेराला पहा। अरे समर्थ पुत्रा, ज्या योगे तू सुद्धा असा होशील असा काहीतरी प्रयत्न कर। ते ऐकून रावणाने राघाने तत्काळ प्रतिज्ञा केली की माते, तू खेद सोड, मी लवकरच धनद कुबेरासारखा किंवा त्याहूनही अधिक मोठा ईश्वर संपन्न होईल, तू माझ्यावर कृपादृष्टी ठेव। असे सांगून तो इष्टफळ प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या लहान भावासह दुष्कर तप करण्यास गोकर्ण क्षेत्री गेला। तेथे आपापली व्रते पाळून सर्व लोकांना केवळ ताप देणारे असे भयंकर आणि दुष्कर तप ते भाऊ करू लागले। 10,000 वर्षेपर्यंत कुंभकर्णाने तप केले। सत्य धर्मात परायण असणारा धर्मात्मा विभीषण सुद्धा 5,000 वर्षे एका पायावर उभारून तप करू लागला। 1,000 दिव्य वर्षे दशानन रावण निराहार राहिला। 1,000 वर्षे पूर्ण झाल्यावर त्याने आपले एक मस्तक तोडून त्याचे अग्निथावन केले। अशा प्रकारे एक एक मस्तकाचे अग्निथावन करताना त्याची 9,000 वर्षे निघून गेली। नंतर 10वे सहस्त्र वर्ष संपल्यावर जेव्हा रावण आपले 10वे मस्तक तोडू लागला तेव्हा धर्मात्मा ब्रह्मदेव तेथे उपस्थित झाले आणि त्याला म्हणाले, बाळा रावणा, मी तुझ्या तपामुळे प्रसन्न झालोय, तू वर माग, तुझ्या मनात जी इच्छा असेल ती मी पूर्ण करेन। ते ऐकल्यावर रावण सुद्धा मनात अतिशय संतुष्ट झाला आणि म्हणाला, हे ईश्वरा, जर तू मला वर देणार असेल तर मी अमर होण्याचा वर मागत आहे। गरुड, साप, यक्ष, देव यापैकी कोणाकडूनही मला मरण येऊ नये असा मला वर द्या। मानव हे तर माझ्या दृष्टीने तृणवत आहेत। तथास्तु असे म्हणून प्रजाध्यक्ष ब्रह्मदेव पुन्हा रावणाला म्हणाले, हे असुर श्रेष्ठा, जी मस्तके तू अग्नीमध्ये हवन केली आहेस ती ही साधुश्रेष्ठा तुला पूर्वीप्रमाणे प्राप्त होतील आणि ती अक्षय होतील। हे श्रीरामा, रावणाला असे सांगून नंतर ते भक्तवत्सल प्रजापती नम्र झालेल्या विभीषणाला म्हणाले, हे वत्सा, विभीषणा, धर्म संपादन करण्यासाठी तू उत्तम तप केले आहेस, म्हणून हे वत्सा, तुला जो हितकर आणि इष्ट वाटत असेल असा वर माग। तेव्हा ब्रह्मदेवांना नमस्कार करून हात जोडून विभीषण म्हणाला, हे देवा, माझी बुद्धी सर्वदा धर्माचे ठिकाणी चढळ असो, माझ्या बुद्धीला सर्वदा सर्वत्र कोणत्याही अवस्थेत अधर्माचे ठिकाणी आवड उत्पन्न होऊ नये। तेव्हा प्रसन्न झालेले प्रजापती विभीषणाला म्हणाले, बाळा, तू धर्मशील आहेस, तू यापुढेही तसाच राहशील आणि अरे विभीषणा, जरी तू मागेते नाहीस तरी मी तुला अमरत्व देत आहे। त्यानंतर प्रजापती कुंभकर्णाला म्हणाले, अरे सुव्रता, तू वर माग। तेव्हा देवाने प्रेरणा केल्यामुळे सरस्वती देवीने त्याच्या वाणीवर अधिष्ठान ठेवून कुंभकर्णाला मोहित केले। तो पितामहाने म्हणाला, हे देवा, मला 6 महिने झोपायला मिळावे आणि 1 दिवस भोजनासाठी जागे व्हायला मिळावे। तेव्हा देवाकडे पाहत असे होईल असे ब्रह्मदेव त्याला म्हणाले। त्यानंतर कुंभकर्णाच्या मुखातून सरस्वती बाहेर पडली व स्वर्गलोकी गेले। दुष्ट मन असणाऱ्या कुंभकर्णाने मग दुःखीत होऊन विचार केला, अरे रे, जे मला अभिप्रेत नव्हते तेच माझ्या मुखातून का बरे बाहेर पडले, अरे रे, नशीब माझे, आपल्या 3 राक्षस नातोंडांना वर मिळालेले आहेत हे कळल्यावर प्रहस्तादी राक्षसांना बरोबर घेऊन सुमारे निर्भयपणे पाताळातून पृथ्वीवर आला। रावणाला आलिंगन देऊन तो म्हणाला, मी ज्यांची इच्छा करीत होतो तुझे तेच मनोरस पूर्ण झाले ही आनंदाची गोष्ट आहे। हे महाबाहो, ज्याच्या भयामुळे लंका सोडून आम्ही रसातळाला गेलो होतो ते आमचे विष्णूपासूनचे भय आता दूर झाले आहे। ज्या लंकेत आम्ही पूर्वी राहत होतो ती आता तुझ्या कुबेर या भावाने बळकावली आहे। आता ती लंका तू साम नीतीने किंवा बलपूर्वक परत प्राप्त करून घ्यावयास हवीस। कुबेरा भाऊ आहे याचा विचार तू करू नकोस, कारण राजे लोकांना बंधू किंवा हितचिंतक कुठून असणार। सुमालीने असे म्हटल्यावर रावण त्याला म्हणाला, आजोबा, असे बोलणे तुम्हाला शोभत नाही। वित्तेश कुबेर हा माझा वडील बंधू आहे हे ऐकल्यावर गृहस्थ रावणाला म्हणाला, रावणा माझे बोलणे नीट आहे, असे बोलणे तुला शोभत नाही, राजधर्म तुला माहीत नाही, तसेच तू नीतीशास्त्राचे अध्ययनही केले नाहीस, वीरांचे ठाई बंधुप्रेम असत नाही, हे समर्था मी आता जे सांगेन ते तू ऐक। कश्यपाचे पुत्र असणारे देव आणि राक्षस हे महाबलवान शूर होते, पण बंधुप्रेम सोडून त्यांनी एकमेकांवर बरोबर शस्त्राने युद्ध केले। राजा देवाबरोबर हे आपले वैर काही आजच सुरू झाले नाही। दुरात्म्या प्रहसाचे हे वचन ऐकल्यावर ठीक आहे असे रावण म्हणाला, त्याचे डोळे क्रोधाने लाल झाले आणि तो लगेच त्रिकुट पर्वतावर गेला। प्रथम त्याने प्रहसाला दूत म्हणून पाठवले, नंतर लंकेवर आक्रमण करून कुबेराला बाहेर हकलून तो आपल्या राक्षस मंत्र्यांसह तेथे सुखाने राहू लागला। लंका सोडून दिल्यावर पित्याच्या सांगण्यावरून महायशस्वी कुबेर कैलास पर्वताच्या शिखरावर गेला आणि तेथे त्याने तपश्चर्येने शंकराला प्रसन्न करून घेतले। शंकराशी सख्य केल्यामुळे त्याला सुरक्षितता मिळाली। त्याने विश्वकर्म्याकडून कैलासावर अलका नावाची नगरी निर्माण करून घेतली। नंतर शिवांच्या संरक्षणाखाली तो दिग्पालांचे कार्य करू लागला। इकडे राक्षसांकडून अभिषिक्त झालेला दुष्ट रावण तिन्ही लोकांना पीडा देत आपल्या धाकट्या भावासह राक्षसांचे राज्य करू लागला। योग्य वेळी त्या महामायावी रावणाने आपली विक्राळ स्वरूप असणारी बहीण कालखंड वंशातील विद्युतजिह नावाच्या राक्षसाला दिली। त्यानंतर राक्षसांचा विश्वकर्मावर दितीचा पुत्र जो मय त्याने सर्व लोकात एकमेव सुंदर असणारी मंदोदरी नावाची आपली कन्या रावणाला दिली। तसेच प्रसन्न मनाने मयाने रावणाला एक अमोघ शक्ती दिली। वैरोचनाच्या मुलीची मुलगी ही रुद्रज्वाला या नावाने विख्यात होती। नंतर रावणाने तिला आणून तिच्याशी कुंभकर्णाचे लग्न लावून दिले। महात्मा गंधर्वराज शैलूष याची सर्मा नावाची कन्या ही धर्मज्ञ सौभाग्य संपन्न आणि सर्व शुभ लक्षणाने युक्त होती। रावणाने तिचा विभीषणाशी विवाह करून दिला। त्यानंतर मंदोदरीने मेघनाथ नावाच्या पुत्राला जन्म दिला। जन्माला येताक्षणीच त्याने मेघाप्रमाणे गर्जना केली, म्हणून हा मेघनाद आहे असे सर्वजण वारंवार म्हणू लागले। म्हणून त्या मुलाचे नाव मेघनाद असेच पडले। त्यानंतर कुंभकर्ण एकदा रावणाला म्हणाला, हे प्रभो मला झोप सतावत आहे। तेव्हा रावणाने त्याच्यासाठी एक लांब रुंद विस्तृत अशी गुहा तयार करून घेतली। तेथे मूढबुद्धीचा कुंभकर्ण घोरत झोपून गेला। कुंभकर्ण झोपे गेल्यावर सर्व लोकांना त्रास देणाऱ्या रावणाने ब्राह्मण प्रमुख ऋषी देव दानव किन्नर आणि प्रचंड सर्पांसह मानवगण यांना सतावण्यास सुरुवात केली व त्याने देवांची संपत्ती नष्ट केली। रावणाचे कृत्य ऐकल्यावर प्रभू कुबेराने दूतांकडून अधर्म करू नकोस असे सांगून रावणाला थोपवण्याचा प्रयत्न केला। तेव्हा रावण रागावला आणि त्याने कुबेराच्या नगरावर चाल केली आणि त्याला जिंकून त्याने त्याचे पुष्पक हे उत्तम विमान हरण करून नेले। त्यानंतर रावणाने यम आणि वरुण यांना युद्धात जिंकून घेतले। देवराज इंद्राचा वध करण्यासाठी तो त्वरेने स्वर्गलोकावर चालून गेला। तेव्हा देवांसह इंद्राबरोबर रावणाचे प्रचंड युद्ध झाले। रावणाजवळ येऊन देवराज इंद्राने त्याला बंदीवान केले। ती वर्षा ऐकल्यावर प्रतापी मेघनाथ झटकन तेथे आला। त्याने देवांबरोबर भयंकर युद्ध केले। देवश्रेष्ठांना जिंकल्यावर त्याने इंद्राला पकडले आणि त्याला बांधून टाकले। नंतर महाबलवान मेघनाथाने आपल्या पित्याला सोडवले आणि इंद्राला घेऊन तो लंकानगरीकडे निघून गेला। तेव्हा ब्रह्मदेवाने इंद्राला मेघनाथाच्या ताब्यातून सोडून घेतले। मेघनाथाला पुष्कळ वर देऊन ब्रह्मदेव परत गेले। क्रमाक्रमाने सर्व लोकांना जिंकून रावण विजयी झाला। नंतर परिघाप्रमाणे असलेल्या बाहूने त्याने कैलास पर्वत उचलला। तेव्हा तेथे असणाऱ्या नंदीश्वरानेच राक्षसराज रावणाला क्रोधाने असा शाप दिला, अरे रावणा वानर आणि मानव यांच्या हातून तुझा वध होईल। असा शाप मिळाला तरी त्या शापाकडे लक्ष न देता तो रावण हैहय नावाच्या सहस्रार्जुनाच्या नगरावर चालून गेला। त्या सहस्रार्जुनाने दशानन रावणाला बंदीवान केले। त्यावेळी पुलत्स्याने येऊन त्याला सोडवले। त्यानंतर रावण अतिबलवान वानरराज वालीला ठार करण्याच्या इच्छेने त्याच्यावर चालून गेला। त्यावेळी वालीनेच त्या रावणाला आपल्या कवेत दाबून धरले। वालीने चारही समुद्रांवर त्याला गरागरा फिरवून सोडून दिले तेव्हा रावणाने वालीशी सख्य केले. हे रामा, अशा प्रकारे अतिशय आनंदित झालेल्या महाबलवान रावणाने सर्व लोक आपल्या अधीन करून घेतले व तो स्वतः त्याचा उपभोग घेऊ लागला. हे राजेंद्र, इंद्रजितासह रावण अशा प्रकारे प्रभावशाली झाला होता तो लोकांना रडवणारा रावण तुमच्याकडून युद्धात मारला गेला आणि महात्म्या लक्ष्मणाने मेघनाथाचा वध केला, तसेच पर्वताप्रमाणे प्रचंड असणारा कुंभकर्ण हाही तुमच्याकडून मारला गेला. हे रामा, सर्व जगांचा अधिकर्ता असे साक्षात सर्व व्यापक नारायण तुम्हीच आहात. हे स्थावर जंगमात्मक सर्व विश्व हे तुमचेच स्वरूप आहे. लोकांचा पितामह ब्रह्मदेव हा नाभिकमातून उत्पन्न झाला आहे. हे रघुत्तमा, वाघदेवीसह अग्निदेव तुमच्या मुखातून निर्माण झाला आहे. तुमच्या दोन बाहूपासून लोकपालांचे समूह, डोळ्यांपासून सूर्य आणि चंद्र, कानांपासून सर्व दिशा आणि विदिशा उत्पन्न झालेले आहेत. तुमच्या घ्राणेंद्रियापासून प्राण आणि देवश्रेष्ठ अश्विनी कुमार उद्धृत झाले आहेत. तसेच तुमच्या जंघा आणि जानू, उरु आणि जघन यांच्यापासून भूवरलोक इत्यादी निर्माण झालेले आहेत. हे रामा, तुमच्या कुक्षी प्रदेशापासून चार समुद्र, दोन स्तनापासून इंद्र आणि वरुण, तसेच तुमच्या वीर्यापासून वारखिल्य ऋषी उत्पन्न झालेले आहेत. तुमच्या उपस्थापासून यम, गुदापासून मृत्यू, क्रोधापासून त्रिलोचन रुद्र हे निर्माण झाले. तुमच्या अस्थिपासून पर्वत जन्माला आले आणि केसांपासून मेघांचे समुदाय निर्माण झाले. तुमच्या रोमांपासून औषधी, नखापासून गर्भ इत्यादी प्राणी झाले आहेत. अशा प्रकारे आपल्या मायाशक्तीने युक्त असे तुम्ही विश्वरूप असणारे परमपुरुष आहात. प्रकृतीच्या गुणांशी संयोग झाला असता तुम्ही नाना रूपे असल्यामुळे भासू लागता. तुमचाच आश्रय घेऊन देवांचे समूह यज्ञामध्ये अमृताचे पान करतात. हे स्थावर जंगमात्मक सर्व विश्व तुम्ही निर्माण केले आहे, तुमचाच आश्रय घेऊन सर्व स्थावर आणि जंगम जिवंत राहतात. हे राघवा, ज्याप्रमाणे दुधामध्ये असणारे तूप हे सर्व दूध व्यापून असते, त्याप्रमाणे व्यवहारात सुद्धा सर्व वस्तू तुमच्याकडून व्यापल्या गेल्या आहेत. सूर्य इत्यादी तुमच्या प्रकाशाने प्रकाशित होतात, परंतु तुम्ही मात्र त्यांच्या योगाने प्रकाशित होत नाही. सर्व व्यापक, नित्य आणि एकमेव अद्वितीय असलेल्या तुम्हाला ज्ञानदृष्ट्या असणारा माणूस पाहू शकतो. अंध माणूस ज्याप्रमाणे सूर्याला पाहू शकत नाही, त्याप्रमाणे ज्ञानदृष्टी नसणारा माणूस तुम्हाला पाहू शकत नाही. नेती नेती असे म्हणून अनात्म पदार्थाचे निरसन करणाऱ्या वेदांच्या शिरोभागी असणाऱ्या उपनिषदांच्या उपदेशाद्वारा योगी लोक स्वतःच्या देहात तुम्हाला शोधित असतात. परंतु जर त्या योगी लोकांवर तुमच्या चरणाठायी भक्तीचा लेश मात्रही प्रभाव झाला तर शोध घेत घेत त्या योगी लोकांना चिन्मात्र असणाऱ्या तुमचे दर्शन होते, नाही तर नाही. हे देवेशा, सर्वज्ञ अशा तुमच्यापुढे मी काहीतरी बडबड केली आहे, तुम्ही मला क्षमा करा, कारण मी तुमच्या कृपानुग्रहाला पात्र आहे. जे दिशा, देश, काल यांनी रहित आहेत, तसेच अनन्य एकम चिन्मात्र अविनाशी अजन्म आहेत, चलनाधी क्रियाने रहित आहेत, अशा सर्वज्ञ, सर्वेश्वर, अनंतगुणसंपन्न, मायाहीन व आपल्या भक्तांशी नित्य अभिन्न राहणाऱ्या श्रीरामांना मी भजतो. इति श्रीमद अध्यात्म रामायणे उमा महेश्वर संवादे उत्तरकांडे द्वितीय सर्ग समाप्त.